निवडणूक रोख्यांबाबत निवडक माहिती देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. तुम्हाला सविस्तर माहिती द्यावीच लागेल अशी कान उघडणी करत सर्वोच्च न्यायालयानं SBI ला 21 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे. राज्यात मद्यप्रेमींना रेस्टॉरंट आणि बारमध्ये दर्जेदार मद्य मिळावं यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. या बातम्यांसोबतच इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या अवघ्या 4 महिन्यांच्या नातवाला अब्जाधीश बनवलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 19 मार्च, वार मंगळवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे ती इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजेच निवडणूक रोख्यांसंबंधीची. निवडणूक रोख्यांबाबत निवडक माहिती देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. तुम्हाला निवडक दृष्टिकोन अवलंबिता येणार नाही, तुम्हाला याबाबत सगळी माहिती द्यावीच लागेल, यासाठी तुम्ही देखील आमच्या आदेशांची वाट पाहत बसू नका. आम्ही सांगितल्यावरच माहिती उघड करण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्ही कसल्याही प्रकारची माहिती दवडणार नाहीत याची हमी आम्हाला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून द्या, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं SBI ची कान उघडणी केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी बँकेनं त्यांच्या ताब्यातल्या सर्व प्रकारची सविस्तर माहिती जाहीर करावी, जेणेकरून कोणत्याही कंपनीनं निवडणूक रोखे खरेदी केले आहेत आणि त्यामुळे नेमक्या कोणत्या पक्षाला निधी मिळालाय ही माहिती मिळू शकेल, असं कोर्टानं म्हटलंय. न्यायालयानं यासाठी बँकेला 21 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे आणि यासोबतच या संदर्भातली कुठलीही माहिती आणि यासोबतच या संदर्भात आपण कुठलीही माहिती दडवून ठेवलेली नाही असं प्रतिज्ञापत्र देखील SBI ला द्यावं लागणार आहे. दुसरी बातमी आहे ती महाराष्ट्रातल्या राजकारणासंबंधीची. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या दरम्यान राज्यात शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांच्यामधल्या महायुतीत आता राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या 48 तासात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतोय असं सुतोवाच केलंय. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अनेक बडे नेते राजधानीला पोहोचले. या दरम्यान राज ठाकरे सुद्धा एका विशेष विमानानं दिल्लीला रवाना झाल्याचं समोर आल्यानं चर्चांना एकच उधाण आलेलं आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत, ते आलेत तर स्वागतच असल्याचं विधान केलं होतं. या दरम्यान राज ठाकरे हे भाजप नेत्यांना भेटण्याची मागली 4 दिवसातली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता ही बळावली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मद्य विक्रेत्यांसंबंधीची. राज्यभरात होणाऱ्या मद्य निर्मिती आणि विक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. राज्य सरकारच्या उत्पादनाचा हा मोठा स्रोत मानला जातो. त्यामुळेच आता राज्यात मद्यप्रेमींना रेस्टॉरंट आणि बारमध्ये दर्जेदार मद्य मिळावं यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. मद्य विक्रीच्या वेळी सर्रास होणारी भेसळ रोखण्यासाठी जर्मन बनावटीचं अँटन पार मशीन हे राज्य उत्पादन शुल्क विभाग विकत घेणार आहे. आता या अत्याधुनिक तपास यंत्राच्या मदतीनं मद्याची तीव्रता आणि प्रमाण सुद्धा मोजलं जाईल. हे यंत्र प्रत्येक जिल्ह्यात दिलं जाणार आहे आणि यामुळे मद्यातली भेसळ ओळखणं सहज शक्य होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग परदेशातूनही 89 अत्याधुनिक यंत्र विकत घेणार आहे. या एका मशीनची किंमत ही सुमारे 4,77,000 रुपये असून 89 मशीनच्या खरेदीसाठी साधारणतः 4,24,00,000 आणि 53,000 रुपयांचा खर्च येणार आहे. विशेष बाब म्हणजे अशा प्रकारचं यंत्र विकत घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य असणार आहे. 4थी बातमी आहे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींसंबंधीची. आजी आजोबा आपल्या नातवांसाठी काहीही करायला तयार असतात याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालंय. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या अवघ्या 4 महिन्यांच्या नातवाला अब्जाधीश बनवलंय. मूर्ती यांनी 240 कोटी रुपये किमतीचे इन्फोसिसचे शेअर्स आपल्या नातवाला दिले आहेत. त्यामुळे नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस मधल्या शेअर्सचा वाटा 0.40% वरनं 0.36% पर्यंत आलाय. आता त्यांच्याकडे इन्फोसिसचे 1,51,00,000 शेअर्स उरले. पाचवी बातमी आहे ती आचारसंहितेमध्ये अडकलेल्या खतांसंबंधीची. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता एक वेगळाच प्रश्न निर्माण झालेला आहे. केंद्र शासनाच्या खते विभागानं देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपन्यांकडनं भारत नावाखाली खत पुरवठा होतोय, पण या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोय. आता लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालीय, त्यामुळे प्रशासनानं कोणत्याही राजकीय व्यक्तीचा फोटो अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावावेत किंवा तो झाकूनच त्याची विक्री करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झालीय. मोदींचा फोटो स्टिकर लावून झाकायचा असेल तर संबंधित कंपन्यांना स्टिकर्स पुरवावे लागतील असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. सहावी बातमी आहे ती क्रिकेट विश्वातली. आयपीएलला अवघे काही दिवसच उरले आहेत. मुंबई इंडियन्स मधल्या दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात दुरावा पाहायला मिळतोय. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सी बदलाला आता जवळपास 2 महिने झालेले आहेत, मात्र अजूनही मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यानं माजी कर्णधार रोहित शर्मा सोबत संभाषण केलेलं नाहीये. या दोघांमध्ये 63 दिवसांपासून बोलणंच झालेलं नाहीये. रोहित दौऱ्यावर होता आणि त्यामुळे आम्हा दोघांचीही भेट झाली नाही, त्याच्याशी बोलण्याची संधी देखील मिळाली नाही. ज्यावेळी रोहित शर्मा संघासोबत जोडला जाईल त्यावेळी मी त्याच्याशी बोलेल असं पांड्यानं स्पष्ट केलंय. श्रोत्यांनो, आता ऐकूया शेवटची बातमी मनोरंजन क्षेत्रातनं. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानानं मराठी चित्रपटात काम करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्यानं यासाठी एक अटही ठेवली आहे. तो म्हणालाय की सध्या फक्त हिंदी सिनेमा नाही तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतला चित्रपट यशस्वी होताना दिसतोय. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल उडवली आहे, त्यामुळे सैराट सारखी वेगळी कथा आली तर मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल असं तो म्हणालाय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च रोहित कणसे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.